ಶ್ರೀ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಅಥ ಶ್ರೀ ಸಾಯಿ ಸಚ್ಚರಿತ ಅಧ್ಯಾಯ ಚೌಥಾ. ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸರಸ್ವತ್ಯೈ ನಮಃ. ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಕುಲದೇವತಾಯೈ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸೀತಾರಾಮಚಂದ್ರಾಭ್ಯಾಂ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥಾಯ ನಮಃ. ಕಥಿಲೆ ಗ್ರಂಥ ಪ್ರಯೋಜನ ಅಧಿಕಾರಿ ಅನುಬಂಧ ನಿರೂಪಣ ಸಾಂಗ ವಿವರಣ ದಾಖಲೆ ಆತಾಯ ಸಂತಾನ್ಸ ಅವತಾರ ಕಿ ನಿಮಿತ್ತ ಏ ಧರಿತ್ರೀವರ ಐಸೆ ಹೇ ಕಾಯ ಕರ್ಮ ಖಡತರ ಜೇಣೆ ತೆ ಅವತರ ಆತಾ ಶ್ರೋತೆ ಮಹಾರಾಜ ಮೀ ಏಕ ತುಮಸಾ ಚರಣ ರಜ ಮಜ ತೋ ಅವಧಾನ ಕೃಪೆ ಸೆ ಕಾಜ ಮಗತ ಲಾಜ ಮಜ ನಾಹಿ ಆಧಿಚಿ ಗೋಡ ಸಂತ ಚರಿತ್ರ ತೈಶಾತ ಹೇ ತೋ ಸಾಯಿ ಕಥಾಮೃತ ಸೇವುನಿ ಸಾಯಿತೆ ಅನನ್ಯ ಭಕ್ತ ಆನಂದಯುಕ್ತ ಹೋವೋಕ್ತ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ ಸಿತಿ ಆಶ್ರಮ ವರ್ಣ ಶುದ್ರ ಹೋ ಪಹತಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಧರ್ಮಾಚಾರ್ಯಂತೆ ಮಾನ ಖಂಡನ ಕರು ದಂಡನ ಪಾಹತಿ ಕೋಣಿ ಘರೋಘರಿ ಸರ್ವಚ ವಿದ್ವಾನ ಏಕಾವರತಿ ಏಕಾಚಿತಾಣ ಮಾನೀನ ಕೋಣ ಕೋಣಾಚೆ ಸೇವ್ಯಾ ಸೇವ್ಯ ಭಕ್ಷ್ಯಾ ಭಕ್ಷ ಆಚಾರ ವಿಚಾರಿ ಪೂರ್ಣ ದುರ್ಲಕ್ಷ ಮಧ್ಯ ಮಾಂಸ ಅವಘ್ಯಾ ಸಮಕ್ಷ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಸೇವಿತಿ ಘೇವುನಿ ಧರ್ಮಾಚೆ ಪಾಂಘರುಣ ಅತ್ಯಾಚಾರ ಚಾಲವಿತಿ ಆತೂನ ಪಂಥ ದ್ವೇಷ ಜಾತಿ ಮಾಜೂನ ಜನ ಜಾಜಾವುನ ಜಾತಿ ಜೈ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಕಂಟಾಳತಿ ಸಂಧ್ಯಾ ಸ್ನಾನ ಕರ್ಮಠ ಕಂಟಾಳತಿ ಅನುಷ್ಠಾನ ಯೋಗಿ ಕಂಟಾಳತಿ ಜಪ ತಪ ಧ್ಯಾನ ಸಂತಾವತರಣ ಸಮಯತೋ ಜನಧನಮಾನ ಪುತ್ರದಾರ ಹಾಚಿ ಸುಖ ಸರ್ವಸ್ವಾಥಾರ ಮಾನುನಿ ವಿನ್ಮುಖ ಪರಮಾರ್ಥ ವಿಚಾರ ಸಂತ ಅವತಾರ ತೈಯೇತಿ ಆತ್ಯಂತಿಕ ಶ್ರೇಯ ಪ್ರಾಪ್ತಿ ಧರ್ಮ ಗ್ಲಾನಿ ಪಾಯಿ ಜೈ ಮುಕ್ತಿ ಕರಾವಯಾ ಧರ್ಮ ಜಾಗೃತಿ ಸಂತಯೇತಿ ಆಕಾರ ಆಯುರಾರೋಗ್ಯ ಐಶ್ವರ್ಯ ಮುಕ್ತಿ ಜನ ಶಿಷ್ಣೋದರ ಪರಾಯಣ ಬಹಕತಿ ನಿಜೋದ್ಧರಣ ಸರ್ವಸ್ವಿ ಹುಕತಿ ಅವತಾರ ಏತಿ ತೈ ಸಂತ ಮಾವಯ ವರ್ಣಾಶ್ರಮ ಧರ್ಮ ರಕ್ಷಣ ಕರಾವಯ ಅಧರ್ಮಾಚೆ ನಿರ್ದಳನ ದೀನ ಗರೀಬ ದುಬಳ್ಯಾಂಚೆ ಸಂರಕ್ಷಣ क्षिति अवतरण संतान से संत स्वये ठाई से मुक्त दीनोद्धरणी सदैव उद्युक्त अवतार तयांचा केवळ परार्थ निज स्वार्थ त्या नाही निवृत्तीचा पाया भरती प्रवृत्तीच्या डोलाऱ्या भवती परमार्थाचे मंदिर उभारती भक्ता उद्धरती सहज गती धर्म कार्य धर्म जागृती करुणी अवतार कार्य संपादिती होता निज कार्य परिपूर्ती अवतार समाप्ती करितात सकल जगदानंद करु प्रत्यगात्माची परमेश्वरु जो परमेश्वरु तोची गुरु तोची शंकरु सुख करु तोची तो निरतिशय प्रेमास्पद नित्य निरंतर अभेद नेणे जो देश काल वस्तु भेद परिच्छेदातीत जो परापश्यंती मध्यमावई करी वाणी वर्णिता थकल्याचारी नेती नेती ती घेतली हारी वेदी चातुरी चालेना लाजली षट शास्त्रे षट दर्शने थकली पुराणे आणि कीर्तने अखेर काया वाचा मने ठरली नमनेची साधने ऐसी या संत साईचे चरित्र लीला जयाचा अत्यंत विचित्र परिसोनी जयाचा कथा पवित्र पावन श्रोत्र होतका तोची चालक सकलेंद्रिया बुद्धी देई ग्रंथ रचाया यथाक्रम चरित्र सुचाया अनायासे कारण तो सर्वांचा अंतर्यामी बाह्याभ्यंतर सर्वगामी मग हे काळजी करावी कामी व्यर्थ रिकामी किमर्थ गुण एके कतयाचे आठविता पडे वृत्तीसी ताटस्थता येईल वाचे सी कैसा तो वर्णिता दृढ मौनता तत्कथन घ्राणी सुमन हुंगावे त्वचा शीतोष्ण स्पर्शावे नयने सौंदर्य सुख घ्यावे सुख वावे आपापणा जिव्हा शर्करेचा स्वाद जाणे परी नेणे अनुवाद तैसाची साई करवी करवी तो हाल केवळ शिष्टाचार बोल हे न केवळ उपचार मनोभावाचे हे उत्कार अवधानादर प्रार्थितो जैसे गाणगा पुर नृसिंहवाणी जैसे औदुंबर तैसेची पवित्र गोदेचे थळी क्षेत्र शिर्डी प्रसिद्ध गोदावरीचे पवित्र
काचान उत्कर्षापकर्ष
आमुद्रिका चान हर्षामर्ष अंतरंग निर्मल जैसा आदर्श वाचा वर्षत अमृत सदा राजा रंग दरित्री दीना जया से दृष्टि सम समान स्वयं थावान मानपमान भूति भगवान भर लेला जना सवे बोले चाले पाही मुरयांचे नाच चाळे गजल गाणे ऐकता डोले रेस नहाले समाधी अल्ला नामाची जया मुद्रा जग जागता जया ये निद्रा जागे जगासी लागता तंद्रा शांत समुद्रा समुदर आश्रम निश्चय काही नकळे काही निश्चित कर्मा नातळे बहुदा बैसल्या ठाई सानढळे व्यवहार सगळे जो जाणे दरबाराचा बाह्य थाट गोष्टी सांगे तीनशे साठ ऐसा जरी नित्याचा थाट मौनाची गाठ सोडीना भिंती सटे कुणी उभे असती सकाळ दुपारा फेरी फिरती लेंडीवरी वा चावडीस जाती आत्मस्थिती अखंड न जाणू कवण्या जन्मांतरी कवण्या प्रसंगी कवण्या अवसरी केले म्या तप कैशी या परी घेतले पदरी साईने हे काय म्हणावे तपाचे फळ तरी मी तो जन्म
मातृवेणी स्नान तयाचे चरण तीर्थ से
सदैव निज स्वरूपी स्थित सदोदित सन्मात्र शिरडी केवल केंद्र स्थान क्षेत्र बाबांसे अति विस्तीर्ण पंजाब कलकत्ता हिंदुस्थान गुजरात दक्कन कानडा शिरडीची साईची समाधी तीची अखिल संतांची मांडी जेथील मार्ग क्रमिता प्रतिपदी तुटते ग्रंथी जीवाची सार्थक जन्मा आलियाचे केवळ समाधी दर्शन साचे मग सेवेसी जयाचे आयुष्य वेचे भाग्यतयांचे काय वानू मशीद आणि वाडियावरी सुंदर निशाणांच्या हारी हडकती उंच गगनोदरी पालवती करी भक्तांसी बाबा महंत प्रसिद्ध कीर्ती गावो गावी पसरली महती कोणी तया सच्छ्रद्धा नवसिते दर्शने निवती जन कोणी कोणाचे कैसे दर्शन मात्रेची निवेचित्त जन विस्मित अंतरी पंढरीत विठ्ठल रखुमाई यांच्या दर्शनी जीनवलाई तेची विठ्ठल दर्शन देई बाबा साई संशय निवृत्ती होईल पंढरीचे हे वार करी जैसी वर्षासी पंढरीची फेरी तैसीची करती हे शिर्डीची वारी प्रेम भारी बाबांचे गर्धवय एक बरोबर शिष्य एक साथीदार जिव्हा राम कृष्ण हरी गजर करी निरंतर भुवांचे पंचाण्णवती वर्षे वयास चातुर्मासी गंगा तट निवास पंढरपुरी अष्टमास भेटी वर्षास बाबांची बाबांकडे पाहात पाहात म्हणावे यांनी होनी विनत हाची तो मूर्त पंढरीनाथ अनाथनाथ दयाळ धोत्रेने सुनी रेशी मकानी होतील काय संत कोणी करू लागती हाडांचे मणी रक्ताचे पाणी निज कष्टे फुकाचा काय होईल देव हाची तो प्रत्यक्ष पंढरी राव जगवेडे रे वेडे हा दृढ भाव ठेवुनी देव लक्षामा जया पंढरी नाथाची भक्ती ऐसिया भगवद भक्ताची हे उक्ती तेथ मज पामराचा अनुभव किती श्रोता प्रतीती पहावी नामस्मरणी मोठी प्रीती अल्ला मालिक अखंड वदती नाम सप्ताह करबुनी घेती दिवस राती सन्मुख सगळूला नाम सप्ताह मांडावयाला होता गणुदास मदती तयाला विठ्ठल प्रकटला पाहिजे बाबा तव छाती सहात लाविती दास गणूसी निक्षुनी वदती हो हो प्रकटे
बाबा आठ
म्हणती तो होता दोस्त माझा, हा त्या माझा स्नेहाचा सुत, म्हणून यासी मी आणिला केचित, नाही कधी हा नैवेद्य करीत, उपाशी ठेवीत मजलाही विठ्ठला सही ठेवी उपाशी, म्हणून शिर्डीसी आणिले यासी, आता देईन आठवणीसी, लावीन पूजेसी आजला। एकदा पर्व विशेष जाणून करावे प्रयाग तीर्थ स्नान, दास गणू
समर्था, साई समर्था।
कधि कधि श्री कृष्णा समत्या बाल लीला करिसी भक्त मनासी सरस करुनी मराळ तू बनसी मराळ तू बनसी साई समर्था यवन म्हणावे
ಹೀಸತು
गोड चरित्रा साईंच्या जैसा गोणाई सभी मरतीत तमाला सभागीरथीत नामा कबीर शिंपल्या आत सुदैवे प्राप्त जाहले तैसे चिहे श्री साईनाथ तरुण सोळा वर्षाचे वयात निंबातळी शिर्डी गावात प्रथम भक्तार्थ प्रकटले प्रकटताची ब्रह्मज्ञानी नाही विषय वासना स्वप्नी माया त्यागिली लाथे हाणुनी मुक्ती चरणी विनतली जन्म बाबांचा कोण्या देशी अथवा कोण्या पवित्र वंशी कोण्या माता पितरांच्या कुशी हे कोणासी ठावे ना ठावीन कोणा पूर्वावस्था कोण तो तात वा कोण माता थकले समस्त पुसता पुसता कोणा न पत्ता लागला सोडूनी माता पितर आप्त गणगोत आणि जातपात त्यागुनी सकल संसार जात प्रकटला जनहितार्थ शिर्डीत शिर्डीसी एक वृद्ध बाई नाना चोपदादाची आई कथिती झाली परम नवलाई बाबा साई चरिताची म्हणे आरंभी हे पोर गोरे गोमटे अति सुंदर निंबातळी आसनी स्थिर प्रथम दृग्गोचर जाहले पाहुनी सुंदर बाळ रूप लोकामनी विस्मय अमूप कोमळ्या वयात खडतर तप शीत आतप सम साम्य वय कोवळे नवल स्थिती ग्रामस्थ सकळ विस्मय पावती गावो गाविते लोक येती दर्शन निमित्ती मुलाचा दिवसानवे कोणाची संगती रात्रीसी नाही कोणाची भीती आली कोठूनी ही बालमूर्ती आश्चर्य चित्ती सकळिका रूपरेखा अति गोजिरी पाहता प्रेम दाटे अंतरी नाही कुणाचे घरी न दारी निंबा शेजारी अहर्निश जो तो करी आश्चर्य थोर ऐसे कैसे तरी हे पोर वय कोवळे रूप मनोहर राही उघड्यावर रात्रंदिन बाह्याकारी दिसे पोर परिकृतीने थोराहुनी थोर वैराग्याचा पूर्णावतार आश्चर्य फार सकळिका एके दिवशी नवल झाले खंडोबासे वारे आले दोघे चौघे घुमू लागले पुसू लागले जन प्रश्न कोणा सभाग्याचे हे पोर कोठूनी कैसे हे आले इथवर देवा खंडो विचारित तई एक देव म्हणे जा कुदळी चितळी सारिता दूर दृष्टीस पडले एक भुयार समया चार जळती जई सुने गच्छी ते तळघर गोमुखी पाट माळ सुंदर देव म्हणे बारा वर्षे हा पोर तपा चरला जन सर्व आश्चर्य करीती खोद खोदूनी पोरास पुसती पोर तो बारा मुलखाचा गमती कथा भलतीच सांगितली म्हणे हे माझ्या वडिलांचे स्थान अति पवित्र हे माझे वतन आहे तैसे बाबा बदले ते बदले भलते ऐसी ही वळते जिव्हा आश्चर्य वाटे माझेची मज बाबा निशयी हा का समज परी तो आता पडला उमज असेल सहज विनोद हा बाबा श्रोत्यांची अंतरे परी ही साई मुखीची अक दगडासी पायाचा 9 डिसेंबर वर्गी मागता बाबांकडे कोण साकडे तयाला परीखा परड्या ते घरी जावया दीक्षिता ते पाया घालावया जाहल्या या आज्ञा उभया दहा डिसेंबर या दिनी आणखी या दिवसाची महती सावळीची जी शेजारती तीही याच दिवसापासूनही करती परम भक्त देही बाबांचा तेथ विसवला पैका लागला सार्थकी वाढ झाले तीन आता जेथे पूर्वी एकही नव्हता आरंभी साठ्यांचे वाड्याची उपयुक्तता हारची समज
सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।